गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनश्रृण्वन्नोतिभिस्सीदसादनम् प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवते हे नाम वित्रयवतु गणेशाय नमः सरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुव्यामुतते नमः यात इषु शिवतमा शिवं बभूवते धनुः शिवाशरव्यायातवतया नो रुद्रमृडया याते रुद्रशिवा तनुरघोरपापकाशिनी तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ता विचाकशेः यामिषुम् गिरिशन्तहस्ते विभर्ष्यस्तवे शिवाम् गिरित्रताम् कुरुमाहि गुंसि पुरुषम् जगत् शिवेन वचसा त्वा गिरिशाच्चा वदामसि यथा नः सर्वमिज्जगद यक्ष्मगुम् सुमना असत् अध्यवोचददिवक्ता प्रथमो दैव्यो विशक् आयिगश्च सर्वाञ्जम्भय सर्वास्तयातु धान्यः असौ यस्ताम्रो अरुण उत वग्रः स्वमङ्गलः ये क्षेमागुम् रुद्रा अमितो दिक्षुश्रिता सहस्रशो वैशागुम् हेड इमहे असौ यो वसर्पतिनीलग्रीवो विरोहितः उदैनम् गोप अदृशन्नदृशन्नुदहार्यः उतैनम् विश्वा भूतानि स दृष्टो मृडयातिनः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे अथो ये अस्य सत्त्वानोऽहम् तेभ्यो करन्नमः प्रमुञ्च धन्वनस्त्वमुभयोरात्मियोज्याम् याश्च ते हस्त इषवः पराता भगवो वप अवतत्यदनुस्त्वगुम् सहस्राक्षशतेषु दे निशेर्यशल्यानामुका शिवो न सुमना भव विज्यम् धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागुम् उदा अनेशन्नस्येषव आभुरस्य निशम् गतिः या ते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः तयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुज नमस्ते अस्त्वायुधाय नातताय धृष्णवे उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने परिते धन्वनो हेतिरस्मान् ऋणक्तु विश्वतः अथो यैषुधिस्तवारे अस्मन्निदेहितम् नमस्ते अस्तु भगवन्विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्यु ಮೃತ್ಯುಂಜಯಾಯ ಸರ್ವೇಶ್ವರಾಯ ಸದಾಶಿವಾಯ ಶ್ರೀಮನ್ಮಹಾದೇವಾಯ ನಮಃ. ನಮೋ ಹಿರಣ್ಯವಾಹವೇ ಸೇನಾನ್ಯೇ ದಿಶಾಂ ಚ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ವೃಕ್ಷೇಭ್ಯೋ ಹರಿಕೇಶೇಭ್ಯ ಪಶೂನಾಂ ಪದಯೇ ನಮೋ ನಮಃ. ಸಸ್ಪಿಂಜರಾಯ ತ್ವಿಷೇಮತೇ ಪಥೀನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ. ಭಗ್ಲುಷಾಯ ವಿವ್ಯಾಧಿನೇನಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ. ಹರಿಕೇಶಾಯೋಪವೀತಿನೇ ಪುಷ್ಟಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ. ಭವಸ್ಯ ಹೇತ್ಯೈ ಜಗತಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ. ರುದ್ರಾಯ ತಥಾ ವಿನೇಕ್ಷೇತ್ರಾಣಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮಃ. ಸೂತಾಯ ಹಂತ್ಯಾಯ ವನಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ. ರೋಹಿತಾಯ ಸ್ಥಪತಯೇ ವೃಕ್ಷಾಣಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ. ಮಂತ್ರಿಣೇ ವಾಣಿಜಾಯ ಕಕ್ಷಾಣಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ. ಭುವಂತಯೇ ವಾರಿವಸ್ಕೃತಾಯ ಔಷಧೀನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ. ಉಚ್ಚೈರ್ದೋಷಾಯ ಕ್ರಂದಯತೇ ಪತ್ತೀನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ. ಕೃತ್ಸ್ನವೀತಾಯ ಧಾವತೇ ಸತ್ವನಾಂ ಪತಯೇ ನಮಃ. ನಮಃ ಸಹಮಾನಾಯ ನಿವ್ಯಾಧಿನ ಆವ್ಯಾಧಿನೀನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮಃ. ಕಕುಭಾಯ ನಿಷಂಗಿಣೇ ಸೇನಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ. ನಿಷಂಗಿಣ ಇಷುಧಿಮತೇ ತಸ್ಕರಾಣಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ. ವಂಚತೆ ಪರಿವಂಚತೆ ಸ್ಥಾಯೂನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ. ನಿಚೇರವೇ ಪರಿಚರಾಯಾರಣ್ಯಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮಃ. ಸೃಕಾವ್ಯಭ್ಯೋ ಜಿಗಾಗುಂ ಸದ್ಭ್ಯೋಮುಷ್ಣತಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ. ಶ್ರೀಮದ್ಭ್ಯೋ ನಕಂ ಚರಭ್ಯ ಪ್ರಕೃಂತಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ. ಉಷ್ಣೀಷಿಣೇ ಗಿರಿಚರಾಯ ಕುಲುಂಚಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮ. ಇಷುಮದ್ಭ್ಯೋದನ್ವಾವ್ಯಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ. ಆದನ್ವಾನೇಭ್ಯ ಪ್ರತಿದಧಾನೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ. ಆಯಚ್ಛದ್ಭ್ಯೋ ವಿಸೃಜಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋಸ್ಯದ್ಭ್ಯೋ ವಿದ್ಯಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ. ಆಸೀನೇಭ್ಯ ಶಯಾನೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ. ಸ್ವಪದ್ಭ್ಯೋ ಜಾಗ್ರಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮಸ್ತಿಷ್ಟದ್ಭ್ಯೋ ದಾವಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ. ಸಭಾಭ್ಯ ಸಭಾಪತಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ. ಅಶ್ವೇಭ್ಯೋ ಅಶ್ವಪತಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮಃ. ನಮ ಆವ್ಯಾಧಿನೇಭ್ಯೋ ವಿವಿಧ್ಯಂತೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ. ಉಗಣಾಭ್ಯಸ್ತ್ರಿಗುಂಹತೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ. ಗೃತ್ಸೇಭ್ಯೋ ಗೃತ್ಸಪತಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ. ಭ್ರಾತೇಭ್ಯೋ ವ್ರಾತಪತಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ. ಗಣೇಭ್ಯೋ ಗಣಪತಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ. ವಿರೂಪೇಭ್ಯೋ ವಿಶ್ವರೂಪೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ. ಮಹದ್ಭ್ಯಃ ಕ್ಷುಲ್ಲಕೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ. ರಥೇಭ್ಯೋ ರಥೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮೋ. ರಥೇಭ್ಯೋ ರಥಪತಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮ. ಸೇನಾಭ್ಯ ಸೇನಾನಿಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮಃ. ಕ್ಷತ್ರುಭ್ಯ ಸಂಗ್ರಹೀತೃಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮಸ್ತ. ಕ್ಷತ್ರೋ ರಥಕಾರೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮಃ. ಕುಲಾಲೇಭ್ಯ ಕರ್ಮಾರೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮಃ. ಪುಂಜಿಷ್ಠೇಭ್ಯೋ ನಿಷಾದೇಭ್ಯಶ್ಚ ಭೋ ನಮೋ ನಮಃ. ಶುಕ್ರಭ್ಯೋ ಧನ್ವಕೃಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮೋ ಮೃಗಯುಭ್ಯಶ್ವರೇಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮೋ ನಮಃ ಸ್ವಭ್ಯಶ್ವಪತಿಭ್ಯಶ್ಚ ವೋ ನಮಃ ನಮೋ ಭವಾಯ ಚ ರುದ್ರಾಯ ಚ ನಮಃ ಶರ್ವಾಯ ಚ ಪಶುಪತಯೇ ಚ ನಮೋ ನೀಲಗ್ರೀವಾಯ ಚ ಶಿತಿಕಂಠಾಯ ಚ ನಮಃ ಕವರ್ದಿನೇ ಚ ಯುಕ್ತಕೇಶಾಯ ಚ ನಮಃ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಾಯ ಚ ಶತಧನ್ವನೇ ಚ ನಮೋ ಗಿರಿಶಾಯ ಚ ಶಿವಿವಿಷ್ಟಾಯ ಚ ನಮೋ ಮೇಢುಷ್ಟಮಾಯ ಚೇಷ್ವಮತೇ ಚ ನಮೋ ಹ್ರಸ್ವಾಯ ಚ ವಾಮನಾಯ ಚ ನಮೋ ಬೃಹತೇ ಚ ವರ್ಷೇಯಸೇ ಚ ನಮೋ ವೃದ್ಧಾಯ ಚ ಸಂವೃದ್ಧನೇ ಚ ನಮೋ ಅಗ್ರೇಯಾಯ ಚ ಪ್ರಥಮಾಯ ಚ ನಮಃ ಆಶವೇ ಚಾಜಿರಾಯ ಚ ನಮಃ ಶೀಘ್ರಯಾಯ ಚ ಶೇವ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಊರ್ಮ್ಯಾಯ ಚ ವಸ್ವನ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಶ್ರೋತಸ್ಯಾಯ ಚ ವೇಪ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಜ್ಯೇಷ್ಠಾಯ ಚ ಕನಿಷ್ಠಾಯ ಚ ನಮಃ ಪೂರ್ವಜಾಯ ಚ ಪರಜಾಯ ಚ ನಮೋ ಮಧ್ಯಮಾಯ ಚ ಪಗಲ್ಭಾಯ ಚ ನಮೋ ಜಗನ್ಯಾಯ ಚ ಬುದ್ಧಿಯಾಯ ಚ ನಮಃ ಸೋಗ್ಯಾಯ ಚ ಪ್ರತಿಸರ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಯಾಮ್ಯಾಯ ಚ ಕ್ಷೇಮ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಉರ್ವರ್ಯಾಯ ಚ ಕಲ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಶ್ಲೋಕ್ಯಾಯ ಚ ವಸಾನ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ವನ್ಯಾಯ ಚ ಕಕ್ಷ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಶ್ರವಾಯ ಚ ಪ್ರದಿಶ್ರವಾಯ ಚ ನಮಃ ಆಶುಷೇಣಾಯ ಚಾಶುರಥಾಯ ಚ ನಮಃ ಶೋರಾಯ ಚ ವವಿಂಧತೇ ಚ ನಮೋ ವರ್ಮಿಣೇ ಚ ವರೋಧಿನೇ ಚ ನಮೋ ಬಿಲ್ಮಿಣೇ ಚ ಕವಚಿನೇ ಚ ನಮಃ ಶ್ರುತಾಯ ಚ ಶ್ರುತಸೇನಾಯ ಚ ನಮೋ ದುಂದುಭ್ಯಾಯ ಚ ಹನನ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ವೈಷ್ಣವೇ ಚ ಪ್ರಮುಷಾಯ ಚ ನಮೋ ದ್ಯೋತಾಯ ಚ ಪ್ರಹಿತಾಯ ಚ ನಮೋ ನಿಷಂಗಿಣೇ ಚೇಷುದೇವತೇ ಚ ನಮಃ ತೀಕ್ಷ್ಣೇಶವೇ ಚ ಯುಧಿನೇ ಚ ನಮಃ ಸ್ವಾಯುಧಾಯ ಚ ಸುಧನ್ವನೇ ಚ ನಮಃ ಶ್ರುತ್ಯಾಯ ಚ ಪತ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಕಾರ್ತ್ಯಾಯ ಚ ನೀಪ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಸೋಧ್ಯಾಯ ಚ ಸರಸ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ನಾಧ್ಯಾಯ ಚ ವೈಷಂತಾಯ ಚ ನಮಃ ಗೋಪ್ಯಾಯ ಚ ವಟ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ವರ್ಷ್ಯಾಯ ಚ ವರ್ಷ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಮೇಧ್ಯಾಯ ಚ ವಿದ್ಯುತ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಇಂದ್ರಿಯಾಯ ಚ ತಪ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ವಾತ್ಯಾಯ ಚ ರೇಷ್ಮಿಯಾಯ ಚ ನಮೋ ವಾಸ್ತವ್ಯಾಯ ಚ ವಾಸ್ತುಪಾಯ ಚ ಓಂ ಹರ 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 ಓಂ ನಮಃ ಸೋಮಾಯ ಚ ರುದ್ರಾಯ ಚ ನಮಸ್ತಾಮ್ರಾಯ ಚ ಅರುಣಾಯ ಚ ನಮಃ ಶಂಗಾಯ ಚ ಪಶುಪತಯೇ ಚ ನಮಃ ಉಗ್ರಾಯ ಚ ಭೀಮಾಯ ಚ ನಮೋ ಅಗ್ರೇ ವದಾಯ ಚ ದೂರೇ ವದಾಯ ಚ ನಮೋ ಹಂತ್ರೇ ಚ ಹನೀಯಸೇ ಚ ನಮೋ ವೃಕ್ಷೇಭ್ಯೋ ಹರಿಕೇಶೇಭ್ಯೋ ನಮಸ್ತಾರಾಯ ನಮಃ ಶಂಭವೇ ಚ ಮಯೋಭವೇ ಚ ನಮಃ ಶಂಕರಾಯ ಚ ಮಯಸ್ಕರಾಯ ಚ ನಮಃ ಶಿವಾಯ ಚ ಶಿವತರಾಯ ಚ ನಮಸ್ತೇತ್ಯಾಯ ಚ ಕುರ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಪಾರ್ಯಾಯ ಚ ವಾರ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಪ್ರತರಣಾಯ ಚೋತ್ತರಣಾಯ ಚ ನಮಃ ಆತಾರ್ಯಾಯ ಚ ಲಾದ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಷಷ್ಟ್ಯಾಯ ಚ ವೇನ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಸಿಂಹತ್ಯಾಯ ಚ ಪ್ರವಾಹ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಹಿರಣ್ಯಾಯ ಚ ಪ್ರವತ್ಯಾಯ ಚ ನಮಃ ಕೇಗುಂಶಿಲಾಯ ಚ ಕ್ಷಯಣಾಯ ಚ ನಮಃ कमर्दिने च मुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमस्तल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो हृदयाय च निवेश्याय च नमः पागुं सव्याय च रजस्याय च नमः शुष्याय च हरित्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नमः ऊर्व्याय च सूर्व्याय च नमः पर्याय च वर्णशद्याय च नमो पगुरमाणाय च विघ्नते च नमः आखिलते च प्रखिलते च नमो वक्किलिकेभ्यो देवानागुं हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वक्केभ्यो नम आनिर्हतेभ्यो नम आमीवक्केभ्यः द्राभे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहिता येषाम् पुरुषाणाम् येषाम् पशूनाम् मा वेर्मारोहो येषाम् किञ्च नाममत् याते रुद्रशिवा तनु शिवा विश्वाः वेषजे शिवा रुद्रस्य वेषजे तया नो वृणजीवसे इमागुम् रुद्राय तवसे कमर्दिने शयद्धीराय प्रवरामहे मतिम् यदा नः शमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम् मृडानो रुद्रो तनो मयस्कृति क्षयद्धीराय नमसा विधेमते यच्चञ्चयोश्च मनुरायजे पिता तदश्याम तव रुद्रः प्रणीतौ मानो महान्तमुतमानो अर्भकम् मान उक्षन्तमुतमान उक्षितम् मानो वदे पितरम् मोतमातरम् प्रियानस्तनुवो रुद्ररीरिषः मानस्तोकेतन ये मान आयुषि मानो दोषु मानो अश्वेषु रीरिषः वीरान्मानो रुद्रवामितो वदेर्हविष्मन्तो नमसा विधेमते आराते गोग्न उत पोरुषग्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मेते अस्तु रक्षा च नो अदिशदेव प्रोयता च न शर्म यच्चद्विवर्हाः सुश्रुतम् गर्त सदयुवानम् मृगन्न भीममुपहत्त्वमुग्रम् मृगाचरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्मन्निव पन्तु सेनाः परयो रुद्रस्य हेतृणक्तु परिवेशस्य दुर्मतिरगायो अवस्थिरा मगवद्भ्यस्तनुष्वमीश्वस्तोकायतनयाय मृडय मीडुष्टमशिवतमशिवो न सुमना भव परमे वृक्ष आयुधम् निदाय कृत्तिम् वचान आचर विनाकम् विभ्रदागहे विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगुम् हेतयोन्यमस्मन्निव पन्तु ताः सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः तासामीशानो भगव पराचीनामुखाकृते सहस्राणि सहस्रशो ये रुद्र अधिभूम्याम् तेषागुम् सहस्रयो जने वदन्वानि तन्वसे अस्मिन्महत्यर्णवेन्दरिक्षे भव अदे नीलग्रीवा श्रितकण्ठा शर्व अधः श्रमाचराः नीलग्रीवा श्रितकण्ठादिवगुम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवाभिलोहिताः ये भूता नामदिवतयो विशिखा सक्कवर्दिनः ये अन्येषु विविद्यन्ते मात्रेषु विवतो जनान् ये पताम् प्रतिरक्षय ऐलभुदायव्युदः ये तीर्थानि प्रचरन्ति सिकावन्तो निषङ्गिणः यैतावन्तश्च भूयागुंसश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागुंसहस्रयोजने वदन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिव्येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचेर्दश दक्षिणा दश प्रतिचेर्दशोदे चेर्दशोर्द्वास्तेभ्यो नमस्ते नो मृणयन्तु तेऽयम् विष्णो यश्च नो द्वेष्टितम् वोजम् वेदधामि त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु य ओषधेषु यो रुद्रो विश्वामुवनाभिवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु एते सहस्रमयुतम् पाशामृत्योर्मत्याय हन्तवे तान्यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्येनाप्याय स्वा नमो रुद्राय विष्णवे मृत्यमे पाहि तमुष्टुयस्व स्वदन्वायो विश्वस्य क्षयति मे सदस्य यक्ष्वा महेशौ मनसाय रुद्रम् नमो भिर्देवमसुरम् ध्रुवस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजो यगुम् शिवाभिमर्शनः ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ शं च मे मयश्च मे प्रियम् च मे नु कामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रम् च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणम् च मे यन्ता च मे धत्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वम् च मे महश्च मे संविच्च मे ज्ञात्रम् च मे सोऽश्च मे प्रसोऽश्च मे श्रेयम् च मे लयश्च मरुतम् च मे मृतम् च मे यक्ष्मम् च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वम् च मे न मित्रम् च मे भयम् च मे सुखम् च मे शयनम् च मे सोषा च मे सुदिनम् च मे ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ अत्रिणात्वाग्रिमे हन्मे कण्वेन जमदग्निना विश्वावसोर्ब्रह्मणा हतः क्रिमीणागुम् राजा अप्येषागुस्तपतिर्हतः अथो माता अथो पिता अथो स्थूराः अथो क्षुद्राः अथो कृष्णा अथो श्वेताः अथो आशातिका हताः श्वेताभिः सह सर्वे हताः आहरावद्या श्रुतस्य हविषो यथा तत्सत्यम् यदमुह्यमस्य जम्भयोः आददामि तथा हि तत् कण्प्रण्वसे ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमार्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्णुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं दत्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानोजानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरातात् सर्वतो माम् पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वैलयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनोऽध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरूम् गणादिम् पूर्वमुच्चार्यभरणादिस्तदनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन्दुलसितम् चारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् सर्वंहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणक ऋषि निजृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः ಏಕದಂತಾಯ ವಿದ್ಮಹೆ ವಕ್ರತುಂಡಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ದಂತಿ ಪ್ರಚೋದಯಾತ್. ಏಕದಂತಂ ಚತುರ್ಹಸ್ತಂ ಪಾಶಮಂಕುಶಧಾರಿಣಂ ವ್ರತಂ ಚ ವರದಂ ಹಸ್ತೇ ವಿಭ್ರಾಣಂ ಮೋಷಕಧ್ವಜಂ ರಕ್ತಂ ಲಂಬೋದರಂ ಶೂರ್ಪಕರ್ಣಕಂ ರಕ್ತವಾಸಸಂ ರಕ್ತಗಂಧಾನುಲಿಪ್ತಾಂಗಂ ರಕ್ತಪುಷ್ಪೈ ಸುಪೂಜಿತಂ ಭಕ್ತಾನುಕಂಪಿನಂ ದೇವಂ ಜಗತ್ಕಾರಣಮಚ್ಯುತಂ ಆವಿರ್ಭೂತಂ ಚ ಶುಷ್ಯಾದೌ ಪ್ರಕೃತೇ ಪುರುಷಾತ್ ಪರಂ ಏವಂ ಧ್ಯಾಯತಿ ಯೋ ನಿತ್ಯಂ ಸ ಯೋಗೀ ಯೋಗಿನಾಂ ವರಃ. ನಮೋ ವ್ರಾತಪತಯೇ ನಮೋ ಗಣಪತಯೇ ನಮಃ ಪ್ರಮದಪತಯೇ ನಮಸ್ತೇ ಅಸ್ತು ಲಂಬೋದರಾಯ ಏಕದಂತಾಯ ವಿಘ್ನನಾಶಿನೇ ಶಿವಸುತಾಯ ವರದಮೂರ್ತಯೇ ನಮಃ. ಏತದಧರ್ವಶೇಷಂ ಯೋಧೀತೆ ಸ ಬ್ರಹ್ಮ ಭೂಯಾಯ ಕಲ್ಪತೆ ಸ ಸರ್ವವಿಘ್ನೈರ್ನ ಬಾಧ್ಯತೆ ಸ ಸರ್ವತ್ರ ಸುಖಮೇಧತೆ ಸ ಪಂಚಮಹಾಪಾಪಾತ್ ಪ್ರಮುಚ್ಯತೆ ಸಾಯಮಧೀಯಾನೋ ದಿವಸಕೃತಂ ಪಾಪಂ ನಾಶಯತೆ ಪ್ರಾತರಧೀಯಾನೋ ರಾತ್ರಿಕೃತಂ ಪಾಪಂ ನಾಶಯತೆ ಸಾಯಂ ಪ್ರಾತಂ ಪ್ರಯಂಜಾನೋ ಪಾಪೋ ಪಾಪೋ ಭವತಿ ಸರ್ವತ್ರಾಧೀಯಾನೋಪವಿಘ್ನೋ ಭವತಿ ಧರ್ಮಾರ್ಥ ಕಾಮಮೋಕ್ಷಂ ಚ ವಿಂದತೆ ಇದಮಧರ್ವಶೀರ್ಷವಶಿಷ್ಯಾಯನ ಧೇಯಂ ಯೋ ಯದಿ ಮೋಹಾದ್ದಾಸ್ಯತಿ ಸ ಪಾಪೇಯಾನ್ ಭವತಿ ಸಹಸ್ರಾವರ್ತನಾದ್ಯಮ್ಯಂ ಕಾಮಮಧೀತೆ ತಂ ದಮನೇನ ಸಾಧಯೇತ್ ಅನೇನ ಗಣಪತಿಮಭಿಷಿಂಚತಿ ಸವಾಗ್ಮೀ ಭವತಿ ಚತುರ್ಥ್ಯಾಮನಶ್ನಂ ಜಪತಿ ಸ ವಿದ್ಯಾವಾನ್ ಭವತಿ ಇತ್ಯನರ್ವಣ ವಾಕ್ಯಂ ಬ್ರಹ್ಮಾದ್ಯಾವರಣಂ ವಿದ್ಯಾನ್ನ ವಿಭೇತಿ ಕದಾಚನೇತಿ ಯೋ ದೂರ್ವಾಂಕುರೈರ್ಯಜತಿ ಸ ವೈಷ್ಣವಲೋಪಮೋ ಭವತಿ ಯೋ ರಾಜೈರ್ಯಜತಿ ಸ ಯಶೋವಾನ್ ಭವತಿ ಸಮೇಧಾವಾನ್ ಭವತಿ ಯೋ ಮೋದಕ ಸಹಸ್ರೇಣ ಯಜತಿ ಸ ವಾಂಚಿತ ಫಲಮವಾಪ್ನೋತಿ ಯಸ್ಸಾಜ್ಯ ಸಮೃದ್ಧಿರ್ಯಜತಿ ಸ ಸರ್ವಂ ಲಭತೆ ಸ ಸರ್ವಂ ಲಭತೆ ಅಷ್ಟೌ ಬ್ರಾಹ್ಮಣಾನ್ ಸಂಯಗ್ರಾಹಯಿತ್ವ ಸೂರ್ಯವರ್ಚಸ್ವೇ ಭವತಿ ಸೂರ್ಯಗ್ರಹೇ ಮಹಾನದ್ಯಾಂ ಪ್ರತಿಮಾ ಸನ್ನಿಧೌ ವಾ ಜಪ್ತ್ವ ಸಿದ್ಧಮಂತ್ರೋ ಭವತಿ ಮಹಾವಿಘ್ನಾತ್ ಪ್ರಮುಚ್ಯತೆ ಮಹಾದೋಷಾತ್ ಪ್ರಮುಚ್ಯತೆ ಮಹಾಪ್ರತ್ಯವಾಯಾತ್ ಪ್ರಮುಚ್ಯತೆ ಸಸರ್ವವಿದ್ಭವತಿ ಸಸರ್ವವಿದ್ಭವತಿ ಯೇವಂ ವೇದ ಇತ್ಯುಪನಿಷತ್. ಭದ್ರಂ ಕರ್ಣೇಭಿಃ ಶೃಣುಯಾಮ ದೇವಾ ಭದ್ರಂ ಪಶ್ಯೇಮಾಕ್ಷಭಿರ್ಯಜತ್ರಾಃ ಸ್ಥಿರೈರಂಗೈಸ್ತುಷ್ಟುವಾಗುಂಸಸ್ತನೋಭಿಃ ವ್ಯಶೇಮ ದೇವ ಹಿ ತಂಯದಾಯುಃ ಸ್ವಸ್ತಿ ನ ಇಂದ್ರೋ ವೃದ್ಧಶ್ರವಾಃ ಸ್ವಸ್ತಿ ನಃ ಪೂಷಾ ವಿಶ್ವವೇದಾಃ ಸ್ವಸ್ತಿ ನಸ್ತಾರ್ಕ್ಷೋ ಅರಿಷ್ಟನೇಮಿಃ ಸ್ವಸ್ತಿ ನೋ ಬೃಹಸ್ಪತಿರ್ದಧಾತು. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿಃ. ಓಂ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಃ ಸಮವರ್ತತಾಗ್ರೇ ಭೂತಸ್ಯ ಜಾತಃ ಪತಿರೇಕ ಆಸೀತ್ ಸದಾಧಾರ ಪೃಥಿವೀಂ ದ್ಯಾಹುತೆ ಮಾಂ ಕಸ್ಮೈ ದೇವಾಯ ಹವಿಷಾ ವಿಧೇಮ. यात्मदा बलदा यस्य विश्व उपासते प्रतिशं यस्य देवाः यस्य छायामृतं यस्य मृत्युः कस्मै देवाय हविषा विधेम यः प्राणतो निमिषतो महित्वैक इन्द्राजा जगतो बभूव यैषे अस्य द्विपदश्च दुष्पदः कस्मै देवाय हविषा विधेम यस्येमे हिमवन्तो महित्वा यस्य समुद्रम् रसया सहाहुः यस्येमाः प्रदिशो यस्य बाहू कस्मै देवाय हविषा विधेम ये नद्यो रुग्रा पृथिवी च गृह्हा येन स्वस्तभितं येन नाकः यो अन्तरिक्षे रजसो विमानक कस्मै देवा हविषा विधेम यं क्रन्दसि अवचातस्तभानि अभ्यैक्षे तां मनसारे जमाने यत्राधिसूर उदितो विवाति कस्मै देवाय हविषा विधेम आपो हयद्बृहतेर्विश्वमायन् गर्भम् ददाना जनयन्ते रग्निम् ततो देवानाम् समावर्तता सुरेकः कस्मै देवाय हविषा विधेम यस्यिदापो महिना पर्यपश्यद्दक्षम् ददाना जनयन्ते रग्नम् यो देवेष्वधिदेव एक आसीत् कस्मै देवाय हविषा विधेम मानो हिंसेज्जनिताय पृथिव्यायो वा दिवम् सत्यधर्मा जजान यश्चापश्चन्द्रा बृहतेर्जजान कस्मै देवाय हविषा विजेम प्रजापतेन त्वदेतान्यो विश्वा जातानि परिता बभूव यत्कामास्ते जुहुमस्तन्नो अस्तु वयज्ञस्यामपतयो रयीणाम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ विष्णोर्नुकम् वीर्याणि प्रवोचं यः पार्थिवानि विममे रजागुंसियो अस्कभायदुत्तरगुं सधस्थम् विचक्रमाणस्त्रेधोरुगायः विष्णोरराटमसि विष्णो पृष्ठमसि विष्णो सप्त्रेस्थो विष्णोऽस्योरसि विष्णोर्ध्रुवमसि वैष्णवमसि विष्णवे त्वा तदस्य प्रियमभिबाधो अस्याम् नरो यत्र देवयवो मदन्ति उरुक्रमस्य स हि बन्धुरित्था विष्णो पदे परमे मध्व उत्सह तद्विष्णुस्तवते वीर्याय मृगो न भीमः कुचरो गिरिष्ठा यस्योरुषु त्रिषु विक्रमणेषु अधिक्षियन्ति भुवनानि विश्वा परो मात्रया तनुवावृधाना न ते महित्वमन्वश्नुवन्ति उभे ते विद्मरजसि पृथिव्या विष्णो देवत्वम् परमस्य वित्से विचक्रमे पृथिवीमेष एता क्षेत्राय विष्णुर्मनुषे दशस्यन् ध्रुवासो अस्य कीरयोजनासः उरुक्षितिकम् सृजनिवाचकार त्रिर्देव पृथिवीमेष एताम् विचक्रमे शतर्च संमहित्वा प्रविष्णुरस्तु तव सस्तवीयान् त्वेष गृह्यस्य स्थविरस्य नाम अतो देवा अवन्तु नो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधामभिः इदम् विष्णुर्विचक्रमे त्रेधानि दधे पदम् समूढमस्य पागुम् सुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः ततो धर्माणि धारयन् विष्णो कर्माणि पश्यत यतो व्रतानि पश्वशे इन्द्रस्य युज्यः सखा तद्विष्णो परमम् पदगुम् सदा पश्यन्ति सूरयः दिवेव चक्षुरा ततम् तद्विप्रासो विपन्यवो जाग्रवागुम् सत्समिन्धते विष्णोर्यत् परमम् पदम् पर्याप्या अनन्तरायाय सर्वस्तोमोतिरात्र उत्तममहर्भवति सर्वस्याप्ये सर्वस्य जित्यै सर्वमेव तेनाप्नोति सर्वम् जयते ॐ शान्ति 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 ॐ जातवेदसे सुनवामसो मम राति यतो निजहाति वेदः जनपर्षदति दुर्गाणि विश्वानावेव सिन्धुम् दुरितात्यग्निः तामग्निवर्णाम् तपसा ज्वलन्ति वैरोचनीम् कर्मफलेषु दुष्टा दुर्गाम् देवीम् शरणमहम् प्रपद्ये सुतरसि तरसे नमः अग्ने त्वम् पारयारव्यो अस्मान् स्वस्तिभिरति दुर्गाणि विश्वा पोश्च पृथ्वी बहुलार उर्रे भवातोकायतनयाय शय्यो विश्वारिणो दुर्गः जातवेद सिन्धुन्दनावाधुरितातिवर्षे अग्ने अत्रिवन्मनसा गृणानोऽस्माकम् बोध्यमिता तनूनाम् ऋतराजितगुंसहमानमुग्रमग्निगुम् भुवेम परमात्सदस्तात् स नः पर्षदति दुर्गाणि विश्वाक्षामद्देवो अतिदुरितात्यग्निः प्रत्नोषितमीड्यो अध्वरेषु सनाशहोतानव्यश्च सत्से स्वाञ्चाग्ने तनुवम् विप्रयस्वास्मभ्यञ्च सौ भगमायजस्व गोभिर्दृष्टमयुजो निषिक्तम् तवेन्द्रविष्णोरनुसञ्चरे वा नाकस्य पृष्टमभिसंवसा नो वैष्णवीम् लोक इह मादयन्ता कात्यायनाय विद्महे कन्यकुमारि धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् नीलाम् देवेगुम् शरणमहम् प्रपद्ये घृणाहि घृतवती सवितराधिपत्यै पयस्व नीरन्तिराशानो अस्तु ध्रुवाम् दिशाम् विष्णुपत्यघोरासेशानासहसोयामनोता बृहस्पतिर्मातरिश्वोतमायुः सन्धुवानावात अभिनो गृणन्तो विष्ट स्तम्भो दिवो धरुण पृथिव्या अस्येषा न जगतो विष्णुपत्नी स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्ताम् न्यायेन मार्गेण महीमहेषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम् समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु ॐ शान्ति शान्ति शान्ति।